नमस्कार, मी राजेश शिरभाते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मलेशियाचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले आहेत. आज उभय देशांमध्ये संरक्षण, सेमीकंडक्टर्स आणि व्यापार अशा वेगवेगळ्या क्षेत्रात सहकार्याबाबत चर्चा झाली आणि विविध क्षेत्रात 11 महत्वपूर्ण करार झाले. आझाद हिंद सेनेतले माजी सैनिक जयराज राजा राव यांची भेट प्रधानमंत्र्यांनी घेतली. गेले सलग 3 महिने भारताच्या शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेत असलेल्या परकीय गुंतवणूकदारांनी फेब्रुवारी 2026 पहिल्याच आठवड्यात पुन्हा एकदा 8,129 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली आहे. अमेरिका आणि भारतात झालेला व्यापारी करार आणि अर्थसंकल्पातल्या सकारात्मक तरतुदींमुळे परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा वाढला असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. राज्यात परकीय गुंतवणुकीतून उभ्या राहत असलेल्या उद्योगांची संख्या वाढत असून 75% करार हे प्रत्यक्षात उतरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज अहिल्यानगरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या गुंतवणूक करारांमधून उत्तर महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या 75,000 संधी उपलब्ध झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात अवैध वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना आज मुंबईतल्या कुरार गावातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून त्यांना मायदेशी परत पाठवण्याची कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.